कथा एका शिक्षण तपस्वीची. कैलासवासी विनायक विश्वनाथ तथा आप्पा पिंडसे यांची चरित्रकथा. 1957 हे वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात खूप खळबळीचं गेलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने त्या काळात जोम धरला होता. आचार्य अत्रे, एस एम जोशी, नाग गोरे, कॉम्रेड डांगे यांच्यासारख्या दिग्गजांकडे या चळवळीचं नेतृत्व होतं. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत होती. या काळातच प्रतापगडावर श्री शिवछत्रपतींचा अश्वारूढ असा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. त्याच्या अनावरणासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू येणार होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पंतप्रधानांचं हे येणं मान्य नव्हतं, कारण या प्रश्नाबाबत पंडित नेहरूंची भूमिका वेगळी होती. समितीनं जाहीर केलं की आम्ही नेहरूंना प्रतापगडावर येऊ देणार नाही. काही जण म्हणाले, आम्ही काळी निशाणं दाखवू, नेहरूंना परत जायला लावू, आम्ही आमची शरीरं आडवी घालू आणि नेहरूंची गाडी अडवू. परंतु महाराष्ट्रात काही संघटनांनी अशी भूमिका घेतली की नेहरू हे संपूर्ण भारतीय राष्ट्राचे प्रमुख आहेत, शिवछत्रपतींच्या पवित्र स्मारक समारंभासाठी ते येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता मोठी आहे हे खरंच, परंतु ती काही देशाच्या अस्मितेपेक्षा मोठी नाही. महाराष्ट्रापुढील प्रश्न महत्त्वाचे असले तरी आम्ही पंतप्रधानांनाच आमच्या प्रांतात येऊ देणार नाही असं म्हणणं आम्हा महाराष्ट्रीयांना शोभणार नाही. आम्ही पंतप्रधानांना सन्मानाने प्रतापगडावर घेऊन जाऊ. यासाठी पुण्यात शिवगौरव समितीची स्थापना झाली. प्रारंभी या कामात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली नाही, परंतु आप्पा पिंडसे हे या समितीत होते आणि हाती घेतलेलं काम सहजासहजी सोडून देणारे नव्हते. प्राध्यापक वसंतराव वैद्य, संध्या मासिकाचे संपादक श्री वसंतराव काणे या सहकाऱ्यांसह त्यांनी आपल्या भाषणांमधून या व्यापक देशहिताच्या बाजूला उचलून धरलं. काँग्रेस पक्षातील सर्व नेते अर्थातच या तिघांच्या बाजूनी होते. सर्वांनी मिळून नेहरूंच्या निषेधाच्या विरोधात खंबीर फळी उभी केली. या प्रकरणी संयुक्त महाराष्ट्र समितीत फार मोठे मतभेद उत्पन्न झाले. या मतभेदांच्या गलबल्यात सामान्य माणसं गोंधळून गेली, पण अगदी मोजक्या लोकांच्या मदतीने नेहरू निषेधाचं अवसान निष्प्रभ झालं. काही ठिकाणी नेहरूंना काळी निशाणं दाखवली गेली, पण वाटेत अडथळा कुठे आला नाही. वाईच्या पुढे निदर्शक जाऊ शकले नाहीत. महाडला काही निदर्शनं झाली, परंतु प्रतापगडला कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला. आप्पांच्या जवळ पुरेसं पाठबळ नसताना देखील संयुक्त महाराष्ट्राच्या अतिरथींशी त्यांनी शर्थीची झुंज घेतली. पण प्रांताच्या अस्मितेपेक्षा राष्ट्राची अस्मिता मोठी असते हे त्यांनी मोठ्या ताकदीनं दाखवून दिलं. समाजात चुकीच्या प्रवृत्ती रूढ होऊ नयेत म्हणून आप्पा सावध जागृत असत. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला एक वेगळी मिती दिली. स्वदेश भक्ती जागृत ठेवण्याचं, समाजाला संघटित करण्याचं एक साधन म्हणून ते गणेशोत्सवाकडे पाहत होते. परंतु 1950 नंतर गणेशोत्सवाचं स्वरूप विकृत व्हायला सुरुवात झाली. त्यावर उपाय म्हणून 1954 सुमाराला आप्पांनी गणपतीच्या मिरवणुकीत लेझमीची पथकं खेळावीत यासाठी प्रयत्न केले. वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांकडे ते जात गणेशोत्सव कसा साजरा करूया अशी चर्चा करत. आप्पांचा भर असे तो सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव करण्यावर. जातीभेदाची त्यांना अत्यंत चीड होती आणि फार तळमळीने ते आपल्या समाजाला लागलेला हा विषमतेचा कलंक धुवून टाकण्यासाठी प्रयत्न करत. पानशेतच्या पुराच्या वेळी त्यांनी पूरग्रस्तांना सहाय्याचं काम आपल्या मित्रांसह केलं. न्यू इंग्लिश स्कूलच्या शेजारी मातंग वस्तीमध्ये त्यांनी विशेष काम केलं. या वस्तीचे नेते श्री शंकरराव म्हात्रे यांचा आणि आप्पांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध दीर्घकाळ होता. परस्परांपासून दुरावलेल्या आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणण्याची गणेशोत्सव ही एक महत्त्वाची संधी आहे असं ते मानत, उत्सवामध्ये ते सवर्ण आणि दलित, संपन्न आणि वंचित यांची सहभोजनं आग्रहाने घडवून आणत. गणेशोत्सवात जे कार्यक्रम होतात ते उत्तम अभिरुचीचे असावेत यासाठीही ते प्रयत्न करत. वीररसपूर्ण पोवाड्यांनी गणपतीची वीरपूजा करावी, वीरांची चरित्र सांगावीत, समाज सुधारक स्त्री पुरुषांची चरित्र नाट्यरूपात मांडावीत असे उपक्रम ते करत. पुण्यात एके ठिकाणी मेहरजान नावाच्या एका नर्तिकेचे आणि गायिकेचे कव्वाल्यांचे कार्यक्रम योजलेले होते. कव्वाल्या आणि गणेशोत्सवात ती मादक शृंगार करून तमाशाप्रमाणे अदाकारी करत प्रेक्षकांना अस्वस्थ करत असे. आप्पांनी संयोजकांचा विरोध निषेध केला, त्यांना विनंती केली की हा कार्यक्रम तुम्ही थिएटरमध्ये योजायचा तर योजू शकता, पण मंगलमूर्तीपुढे शृंगाराचा असा बाजार नको. परंतु संयोजकांनी त्यांचं ऐकलं नाही. आप्पा आपल्या मित्रांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले, त्यांनी ध्वनिवर्धक ताब्यात घेतला, गणपतीपुढे असे कार्यक्रम करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. पण या आवाहनामुळेच संयोजक चिडले, त्यांनी आप्पांवर हल्ला केला. आप्पांच्या मित्रांनी त्यांच्या भोवती संरक्षणासाठी कडं उभं केलं. एकच गोंधळ माजला, नर्तिका आणि तिचे साथीदार कार्यक्रमाची जागा सोडून निघून गेले. प्रेक्षकही घरोघर परतले, कार्यक्रम होऊ शकला नाही. गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल ताशांचा सुंदर मेळ असावा, त्याच्याबरोबर बर्ची हाती घेतलेलं युवकांचं पौरुषपूर्ण बर्ची नृत्य व्हावं ही पद्धत आप्पांनी रूढ केली. ते पाहायला आजही हजारोंच्या संख्येने लोक येतात. आता तर युवकांची आणि युवतींची शेकडोंच्या संख्येने ढोलपथकं तयार होतात. खास मराठमोळ्या वेशात ते सगळं वातावरण आपल्या गाजाने भरून टाकतात. गणेशोत्सवाचं हे मर्दानी स्वरूप उभं करण्यात आप्पांचा सिंहाचा वाटा आहे.